नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबई इथं नौदलातल्या आयएनएस सूरत, आयएनएस नीलगिरी आणि आयएनएस वाघशीर या तीन लढाऊ जहाजांचं जलावतरण त्यांच्या उपस्थितीत आज होणार आहे. नवी मुंबईत खारघर इथल्या श्री श्री राधा मदन मोहनजी या इस्कॉन मंदिराचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. नौदलाच्या क्षमतांचा विचार करता 15 जानेवारी हा दिवस विशेष दिवस ठरेल असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या आपल्या एका संदेशात म्हटलं आहे. या तीन अग्रणी युद्धनौकांचा नौदलात समावेश झाल्यामुळे संरक्षण क्षेत्रात जगात अग्रणी राहण्याच्या तसंच आत्मनिर्भर होण्याच्या आपल्या प्रयत्नांना बळकटी मिळणार असल्याचं पंतप्रधानांनी या संदेशात म्हटलं आहे. आज 77वा भारतीय लष्कर दिन साजरा केला जात आहे. फील्ड मार्शल के एम करियप्पा यांनी जनरल फ्रान्सिस रॉय बुचर यांच्याकडून 15 जानेवारी 1949 या दिवशी भारतीय लष्कराचे पहिले कमांडर इन चीफ म्हणून कार्यभार स्वीकारल्याबद्दल हा दिवस साजरा केला जातो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दिनानिमित्त लष्कराला शुभेच्छा दिल्या असून लष्कराच्या अमूल्य त्यागाबद्दल देश लष्कराचा कृतज्ञ आहे अशी भावना व्यक्त केली आहे. भारतीय लष्कर हे निर्धार, व्यावसायिकता आणि समर्पणाचं प्रतीक आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराचा गौरव केला आहे. आपल्या सीमांचं रक्षण करण्यासोबतच भारतीय लष्करानं नैसर्गिक संकटांच्या काळात नागरिकांना मदत करत अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे असं सांगत भारतीय लष्करातल्या कर्मचाऱ्यांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं कल्याण यासाठी आपलं सरकार प्रतिबद्ध आहे असं पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. या दिनाच्या निमित्तानं आज पुण्यामध्ये राज्याचा मुख्य संचलन सोहळा होत आहे. राष्ट्ररक्षा हेच सर्वोच्च ध्येय मानून आपलं सर्वस्व त्यागून लढणाऱ्या भारतीय सैनिकांच्या शौर्याला आणि त्यांच्या कुटुंबांच्या समर्पणाला वंदन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मकर संक्रांतीच्या पुण्यपर्व काळात प्रयागराज इथं आयोजित महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत सुमारे 3.5 कोटी लोकांनी अमृत स्नान केलं आहे. दरम्यान जगातल्या सर्वात भव्य अशा या आध्यात्मिक सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत असून प्रतिबंधित क्षेत्रात बळजबरीनं प्रवेश करणाऱ्या 9 ड्रोन्सना निष्क्रिय करण्यात आल्याचं वृत्त आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आज 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या उपस्थितीत होत आहे. यावेळी यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका, नाटककार, निर्मात्या सई परांजपे यांना प्रदान करण्यात येत आहे. या उद्घाटन सोहळ्याआधी भारतीय सिनेसृष्टीचे संस्थापक दादासाहेब फाळके यांनी 105 वर्षांपूर्वी दिग्दर्शित केलेला प्रसिद्ध मूकपट कालिया मर्दन याचं विशेष प्रदर्शन होणार आहे. तर रात्री 9 वाजता आयनॉक्स प्रोझोन मॉल इथं लिटिल जाफना या चित्रपटानं या महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. महापारेषणच्या ऐरोली इथल्या राज्य भार प्रेषण केंद्राला देशातलं सर्वोत्कृष्ट भार प्रेषण केंद्र आणि ओपन एक्सेस या दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. विजेच्या उपलब्धतेनुसार पुरवठा आणि त्याचं नियंत्रण करण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल या केंद्राला हे पुरस्कार मिळाले आहेत. इंडिपेंडेंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय संस्थेनं देशभरातल्या विद्युत कंपन्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन करून हे पुरस्कार दिले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात 1,20,000 पात्र लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ संजय तुबाकले यांनी ही माहिती दिली. ऑनलाईन नोंदणी झालेल्या पात्र लाभार्थ्यांना लवकरच उद्दिष्टानुसार मंजुरी देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी विजयी सुरुवात केली. महिला एकेरीत PV सिंधू, पुरुष एकेरीत किरण जॉर्ज, पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनं तर मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांच्या जोडीनं विजय मिळवत पुढच्या फेरीत प्रवेश केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.